हॅलो बालमित्रांनो, आज मी तुम्हाला भीमाचा पराक्रम म्हणून एक गोष्ट सांगणार आहे. भीमा धनगर महाभारतातील भीमासारखाच खूप शूर धनगर होता. धनगर म्हणजे बालमित्रांनो, जे लोक शेळ्या मेंढ्या पाळतात त्यांना धनगर म्हणतात. भीमा ज्या गावात राहत असे त्या गावाबाहेर खूप मोठे दाट जंगल होते. अनेक हिंस्त्र पशु तिथे राहत होते. सहसा त्या जंगलात कोणी जात नसे, पण जंगलाला लागून काही शेतकऱ्यांची शेती होती. ते शेतकरी जीव मुठीत धरून शेती करत असत. धारदार कोयते, काठ्या इत्यादी शस्त्रे स्वतः बरोबर ठेवत असत. तरी एखाद्या वाघाचा वा लांडग्याचा हल्ला गाई म्हशी बकरी बैल वगैरे प्राण्यांवर कधीतरी होतच असे. भीमा धनगराकडे 100-150 शेळ्या मेंढ्या होत्या, 4-5 गाई म्हशी होत्या. त्याची ही शेती जंगलाच्याच बाजूने होती. मात्र तो शेळ्या मेंढ्या व गुरेढोरे गावात आपल्या घराच्या बाहेरच बांधत असे, पण त्याचे घरही जंगलापासून फार लांब नव्हते. एकदा काय झाले, गावात एक बिबट्या शिरला. बिबट्या किंवा चित्ता म्हणू आपण त्याला. त्याला समजले की बरेच शेतकरी आपली गुरे गोठ्यात बांधतात, पण त्या गोठ्यांना काही कडे कुलपे दरवाजे नसतात. त्याला आयतीच शिकार मिळू लागली. 1-2 दिवसाआड गोठ्यातून एखादी बकरी मेंढी छोटी वासर गायब होऊ लागली. लोक काळजीत पडले की ही चोरी होते का कोणी त्यांना पळवतंय. एके दिवशी भीमाच्या पाडावर असाच बिबट्याने मध्यरात्री हल्ला करून एक कोकरू पळवले. कोकरू म्हणजे मेंढीचं छोटं वासरू, तुम्ही लॅम म्हणता ना त्याला. मग काय झाले, गावात गायब होण पण काय झाले गावात गायब होण्याच्या सतत तक्रारीने भीमाची झोप सावधच होती. कोकराच्या मलूल रडण्याचा आवाज त्याने कानाने टिपला. मोठी बॅटरी घेऊन तो अंगणात धावला तर जंगलाच्या दिशेने पळणारा बिबट्या त्याला दिसला. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावकऱ्यांना भीमाने एकत्र बोलवले व रात्रीची घटना सांगितली. पाळलेले प्राणी पळवायला बिबट्या सोकावला आहे व त्याला अद्दल घडवलीच पाहिजे असे सगळ्यांनी ठरवले. पण ही अद्दल कोण घडवणार व बिबट्याशी दोन हात कोण करणार. भीमा सगळ्यांना म्हणाला, ही जबाबदारी मी घेतो, फक्त मी सांगतो तसे तुम्ही करा. त्याने प्रथम सगळ्यांना गोठ्याला घट्ट व पूर्ण कुंपणे घालायला सांगितली. गुरांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने कुत्रा पाळून गोठ्यात त्याला ठेवावे, म्हणजे बिबट्याची चाहूल लागताच कुत्रा भुंकेल. गोठ्यात काही हालचाल वाटली तर लावायला प्रखर दिव्यांची सोयही करायला सांगितली व स्वतः बिबट्याच्या पाळतीवर राहण्यासाठी रात्री गस्त घालू लागला. त्याला साथ देण्यासाठी अजून 5-6 जवान पण रात्रीची गस्त घालू लागले. बिबट्याला एवढ्या बंदोबस्तामुळे आयती शिकार मिळेनाशी झाली. 10 दिवस बिबट्याने एकही गावातला प्राणी न पळवल्याने परत सगळे निर्धास्त झाले. पण भीमा जाणून होता की बिबट्या आता खवळला असेल, त्यामुळे त्याने आपली गस्त चालूच ठेवली. एक दिवस तो आपल्या घराबाहेरच्या गल्लीत कमरेला कोयता व हातात काठी घेऊन गस्त घालत होता. तेवढ्यात त्याच्या पाठीवर बिबट्याने धपकन उडी मारली. अचानक मागून हल्ला झाल्यामुळे भीमाचा तोलच गेला. त्याने बिबट्यासकट जमिनीवर लोळण घेत कमरेचा कोयता काढला व अंदाजे बिबट्याच्या तोंडावर मारला. जबड्यावर कोयत्याचा वार झाल्याने बिबट्याच्या पंजाची पकड सैल झाली. भीमाने आरडाओरड करत सर्वांना सावध केले. चारी बाजूने लोक कोयता काठ्या घेऊन धावत आले. तोपर्यंत भीमाने काठी व कोयत्याच्या माराने बिबट्याला जायबंदी केले होते. सगळ्या लोकांना बघून बिबट्या पुरता नामोहराम झाला व निश्चित पडून राहिला. त्याच्या अंगावर मोठे जाळे टाकून त्याला सगळ्यांनी जखडून ठेवले. तोपर्यंत गावातील काही तरुणांनी वनाधिकाऱ्यांना जीपमध्ये घालून आणले. वनाधिकाऱ्यांनी सर्वांच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्यात बंदिस्त केले व पशुवैद्यांकडे तालुक्याला पाठवले. भीमाला पण खूप जखमा झाल्या होत्या, त्यावर तातडीने उपचार केले. भीमाच्या पराक्रमाचे कौतुक करत गावाने त्याचा सत्कार केला. गावातील पाळीव प्राणी परत बिनघोरपणे आपल्या गोठ्यात राहू लागले. बाय बाय.